अथ श्री साई सच्चरित अध्याय 17वां। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीताराम चंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। गताध्यायी अभिवचन की ये अध्यायी होईल निरूपण, श्रेय आणि प्रेय लक्षण सादरे श्रवण ते कीजे। प्रकाश आणि अंधकार जैसे अन्योन्य वृत्त्याकार, भिन्न रूपते परस्पर श्रेय प्रेय तया परी। प्रेयार्थ जयाचे मन धावे, स्वार्थापासावतो भ्रंश पावे। श्रेय ते विवेक रूप आहे अविवेक रूप प्रेयकी। श्रेयाचा विषय केवळ विद्या, प्रेयाचा तो निखळ अविद्या। प्रेय कधी ना भुलवी सुज्ञा, श्रेय अज्ञा नावडे। जोवरी कनक कामिनी होड, इंद्रियांसी विषयांची आवड। विवेक वैराग्या नाही जोड, प्रेयची गोड तोवरी। नीरक्षीराची मिसळ, तेवी प्रेय श्रेयांची भेसळ। जेवी दुग्ध ते वढे निवळ, सेविती मराळ मानसी। तेवीच जे धीर बुद्धिमंत, विवेकी आणि भाग्यवंत। श्रेयासी केवळ लोलंगत, प्रेयासी विन्मुख सर्वदा। तेच पहा मंद बुद्धी, शरीर पशु पुत्र धन मानादी। योगक्षेमाचा लागो निनादी, प्रेय साधिती एकले। श्रेयकाय प्रेयकाय ज्ञात झाले जरी उभय, तैसाची ग्रहण व्यवसाय जरी स्वायत्त पुरुषासी। तरीही प्राप्त होता उभय, निवड करणे अवघड विषय। करूनी मंद बुद्धीवरी जय, आलिंगी प्रेय तयासी। सारू प्रेय आदरू श्रेय, पुरुषार्थ तो हाचि होय। असता पयमिश्रित तोय, पयचि घेई हंस जैसा। श्रेय आणि प्रेय ही दोन, जरीही पुरुषाचे स्वाधीन। असमर्थ कराया हे विवेचन, विवेकहीन मंदमती। श्रेयते आहे कशात, आरंभी जाणिले पाहिजे निश्चित। मग येता प्रतिबंध मार्गात, प्रतिकार साध्यंत करू ये। येथेच पुरुषार्थ दृष्टी पुढा, येवो निठाके दत्त निधडा। म्हणोनी श्रेयार्थची करा झगडा, करो निधडा बुद्धीचा। अतर्क्य संसार चक्राचे फेर, अखंड भ्रमती अष्टौ प्रहर। आध्यात्मिकादि त्रिताप प्रखर, दुर्निवार नरसाहे। तेणे आत्यंतिक दुःख कहर, सहन करिता होई जर्जर। शोधी मग तन्निवर्तन पर, सोपी सुखकर साधने। दुस्सह हे भवचक्र परिवर्तन, होईल कैसे याचे स्तंभन। तदर्थ असेल काय साधन, हे अन्वेषण आदरी। थोर भाग्ये हे बुद्धी उपजता, तेथून निपजे पुरुषार्थता। मग तो सदुपाय साधकता, निजस्वार्था वरील। अनादि अविद्या अथवा माया, शुक्ति रजत मृगजलवतवाया। अध्यास रूप महदंतराया, विलया नेले पाहिजे। स्वप्नात सोन्याच्या गारा वर्षती, प्रयत्ने साठवण केल्या अमिती। वाटे वेळी कामास येती, हरवून जाती जागृती। दृष्टादृष्ट भोगवासना, आशा तृष्णा वा कामना। सदैव प्रतिबंधक जाणा, समूळ खाणा या आधी। अशक्य दिसाया सूर्य करे, बुद्धी जेथूनी माघारी फिरे। जेथ वेद श्रुतीचे पाऊल नशिरे, ते निज करे गुरुदावी। काम क्रोध उभय वृत्ती, करून देती ज्ञान प्राप्ती। श्रवण मनन समाधी विच्छित्ती, हातो हाती त्या करीती। दीपा कर्पुरा होता लगटी, संभवे काय लोटा लोटी। उभयत्र भेटी होण्याची खोटी, दीपत्वे उठे कर्पूर। श्रुतिस्मृतीला अविहित, दुष्कर्मी लोळे जो अविरत। ज्ञानी असूनी काय हित विहिता विहित जो नेणे तैसाच जो नित्य अशांत अंतःकरण असमाहित इंद्रिय लौल्ये विक्षिप्त चित्त ज्ञाने निवृत्त होईना ज्याचे चित्तास समाधान जो गुरुपुत्र आचारवान ज्याचे निश्चल आत्मानुसंधान ज्ञान संपन्न तो एक हो संसार वा मोक्षगामी जाणे जरी निजधामी होई शरीर रथ स्वामी केवळ वाग्मी काय करी येथे वाचेसी नाही थार अभ्यास एक सर्वसार रथस्थानी योजी शरीर स्वये स्थिर बैसेगा या निज शरीराचा रथी निज बुद्धिस करी सारथी स्वये स्वामी बैसरथी स्वस्थ चित्त ऐसतु दुर्गम रूप रस मार्ग राजी कंठावयामग सारथी योजी आवरी मनः प्रग्रहामाजी दशेंद्रिय वाजी उच्छृंखळ घोड़े जरी सैरा धावती लगाम राखील स्थानावर्ती तो निरवून सारथी आहाती स्वस्थ चित्ती बैसेतु सारथी कुशल आणि निपुण तरीच घोड़े चालती कसून तोच मनः प्रग्रह पराधीन होता बलहीन होतसे विवेक बुद्धीचे सारथ्य जेथ जो समनस्क समाहित चित्त तया आसीच परमपद प्राप्त इतर मार्गात थकतात जयाचे सदा अयुक्त मन तया न कदा समाधान तया न तत्पदाभिगमन संसार परिवर्तन चुकेना ऐसे ते पद परम मोठे वास्तव्य तरी तयाचे कोठे मनीची आशंका फिटे प्रकट जैते आपैसे येथे न चले तर्कवाद अनुवाद प्रवाद वा संवाद ईश कृपेनेच लागेल दाद इतर वाद ते व्यर्थ न चले येथ तर्काची चतुराई तर्कज्ञमती कुंठित होई भोळा भावची सिद्धीस जाई हेच नवलाई येथील सम्यक ज्ञानासि जे कारण ते गति आन ते बुद्धि ही आन तो आगमज्ञ ही वेगळाच जाण उत्तम ज्ञान दानी जो काया अमौलिक चालिली वाया धन काम ही दुपारची छाया जाणो नि हरीची दुर्घट माया लागे पाया संतांचा संत भवसागरीचे तारू तू हो तेथील एक उतारू तया वीण पैल पारू कोण उतरू समर्थ विवेक वैराग्य यांची जोड बांधील तयांची जो सांगड तो हो का जड मूढ दगड अवघड ना त्या भवसिंधू षडगुणैश्वर्य भगवंताचे वैराग्य हे प्रथमैश्वर्य साचे असतील जे महदभाग्याचे विना इतरांचे वाट्या नये विहित कर्म केलिया वीण होईना चित्तशुद्धी निर्माण चित्तशुद्धी न होता जाण ज्ञान संपादन घडेना तस्मात कर्मची एक जाण ज्ञान प्राप्तीचे मूळ कारण नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान तेणेच क्षाळण मळाचे एवं शुद्ध झालेल्या चित्ती विवेक वैराग्या उत्पत्ती शमदमादि साधन संपत्ती विदेह मुक्ती ये हाती फलकाम संकल्प त्यागे चित्तैकाग्रतेचा योगे अनन्यत्वे जो गुरुसी शरणरिघे पदरी घेत्या सद्गुरु जो बहिः प्रवृत्ती शून्य भाविक भक्त अनन्य ज्ञान लाभे होई प्रज्ञ उपाय अन्य चालेना ते ही ज्ञान लाभल्यावरी अधर्म मार्गे आचरण करी अत्र ना अमुत्र खाली नावरी त्रिशंकूपरी लोळकंबे जीवाची जे अज्ञान वृत्ती तीच खरी संसार प्रवृत्ती झालिया आत्मज्ञान प्राप्ती तेच निवृत्ती संसारा आत्मज्ञ सदा अहंभाव रहित धर्माधर्म शुभाशुभ विरहित तया सते संसारांतर्गत हिताहित कायपा विराली देहाहंकार वृत्ति तात्काल तेथेच संचली निवृत्ति तीच जीवाची परमात्मस्थिति खून निश्चिति बांधावी प्रवृत्ति ठाई शत्रु मित्र निवृत्तीचे तो हे विचित्र मीच मी पाहता सर्वत्र शत्रुत्व मित्रत्व तैकैचे ऐसिया महासुखा पुढे देह महद्दुखते बापुढे तै कोण ऐहिक सुखारडे महत्सुख आतुडे जाई ऐहिक दुखाचे डोंगर कोसळोत मग तयावर परी तो न हाले लवभर गिरीवर केवळ धीराचा भगवंत ज्यावरी प्रसन्न होतो त्यालाच मग तो वैराग्य देतो त्याशी विवेकाची सांगड बांधितो पार उतरवितो भवसागर आदर्शी उमटल्या मुखापरी स्पष्टात्मदर्शनी हेतु जो धरी तया येथे भू की ब्रह्मलोकवरी जागा तिसरी नाहीच यागी होता देवता तृप्ती पितृलोकाची होईल प्राप्ती लाधेल कर्मफलोपभुक्ती आत्मसंवित्ती लाधेन गंधर्व महर्जन तपस्सत्य तेथील आत्मदर्शन अति अविविक्त या लागी जे आत्मदर्शनासक्त भूलोक यथोक्त वांछिती येथे होते चित्तशुद्धि आदर्शापरी निर्मल बुद्धि शुद्ध आत्मस्वरूप त्रिशुद्धि प्रतिबिंबित होतसे दुजे स्थान जे ब्रह्मलोक तेथे ही होतो आत्मावलोक परी सायास लागती अनेक कष्टकारक अतितरतो सर्पावाणी माया वेटाळी अक्षी आतून आतडी पिळी बाहेरही सर्वांग कवटाळी समर्थ टाळी कोणतीये तुम्ही बसल्या बसल्या पाहता खिशांत पन्नास पट रुपये असता काढा पाहू बाहेर आता ब्रह्म तो खिशांत तुमचेच काढा म्हणता हात घालिती गृहस्थ पुडके खिशातून काढिती दहा दहांच्या पंचविशती नोटा मोजिती पुडक्यात गृहस्थ विरघळले मनीचे मनी केवढे महाराज अंतर्ज्ञानी मस्तक ठेविती तयांचे चरणी आशीर्वचनी उत्कंठा मग बाबा म्हणती ते वेळे गुंडाळ आपुले ब्रह्मगुंडाळे लोभाचे जाहल्या वीण वाटोळे ब्रह्म न मिळे तुझ लागी पुत्र पश्वादि वित्तार्जन आसक्त यातची जयाचे मन तयास कैचे ब्रह्मज्ञान द्रव्य व्यवधान न सुटता महाकठिण वित्तमोह तृष्णावर्त दुःखगाह मद मत्सर मकर दुस्सह एक निस्पृह तरेल लोभाशी ब्रह्माचे अखंड वैर तेथे ध्याना नाही अवसर कैंची मुक्ती विरक्ती साचार आचार भ्रष्ट लोभिष्ट लोभाठाई नसे शांती ना समाधान ना निश्चिंती एक लोभ वसता चित्ती जाती मातीत साधने श्रुती स्मृती स अविहित ऐसे निषिद्ध जे दुश्चरित त्यातची सदैव जो आसक्त असमाहित चित्ततो तया नाव विक्षिप्त चित्त सदैव दुष्कर्मी व्यावृत्त अखंड विषय कर्दमी लोळत हिताहित देखेना हो का ब्रह्मविज्ञान संपन्न नाही जो फलेच्छेसी निर्विण्ण तो वरी वावते ब्रह्मविज्ञान आत्मसंपन्न नाही तो कोण काही मागू येता अधिकार पाहती संत प्रथमता जैसी जयाची योग्या योग्यता तैसेच त्याते देती ते जयामनी रात्रंदिन देहाभिमान विषय चिंतन तया गुरुपदेशाचा क्षीण व्यर्थ नागवण उभयार्था चित्तशुद्धी जाहल्या वीण परमार्थी रिघू पाहे जो आपण ज्ञान गर्वाची ती मिरवण केवळ क्षीण तो खरा यास्तव रुचेल तेच बोलावे पचेल तितुकेची अन्न खावे ना तरी व्यर्थ अजीर्ण भावे, हे तो ठावे सकळिका। माझा भांडार भरपूर आहे, देईन जो जो जे जे चाहे, परी ग्राहकाची शक्ती पाहे, देतो मी साहे तेच की। ऐकाल जरी हे लक्ष देऊन, पावाल तुम्ही कृतकल्याण, या पवित्र मशिदीत बैसून असत्य भाषण न करी मी। ही संतवाक्य सुधा सरिता, भावार्थे येथे बुडी देता, अंतर्बाह्य लाधे शुद्धता, क्षाळण होता मळाचे। ऐसा साईनाथांचा महिमा, वर्णू जाता न पुरे सीमा, उपमू कैसे त्या निरुपमा, शुद्ध प्रेमा आधीन तो। माऊली ती सकळांची विश्रांती, आर्तश्रांतांची कल्पवल्ली, आश्रितांची दीना दुबळ्यांची जी छाया। संसारावरी पाणी देऊन, गिरिकपाटी मौन धरून, एकांतवास स्वीकारून, निज कल्याण एक दक्षजो। ऐसे संत असती बहुत, केवळ जे साधिती निज स्वार्थ, अथवा केवळ निज परमार्थ, काय की अर्थ इतरांते। तेवीन साई बाबा महंत, नसता आप्तेष्ट गणगोत, घरदार वा जाया सुत, प्रपंचात राहती। करतल भिक्षा पांच घरा, तरुतल वास अष्टौ प्रहरा, मांडू निथिता प्रपंच पसारा, व्यवहार सारा शिकविती। साधूनी निज ब्रह्मस्थिति, जनतेचा कल्याण झिजती, ऐसे संत महामती, विरळा जगती असतील। धन्यतो देश धन्यते कुळ, धन्यती आई बापे निर्मळ, धन्यत्यांचा कुसवासोज्ज्वळ, प्रसवला निर्मळ हे रत्न। अनायासे परिसला धला, पाषाण समजुनी बहुती जुगारिला, शिरडीत या परम भागवताला, कोणीन ओळखिला बहुकाळ। जैसे उकिरणा रत्न पडावे, पोरा बाळा सापडावे, त्यांनी वाटेल तेथे उडवावे, खुशाल तुडवावे दगडसे। असो यापरी तो ब्रह्माचा भोक्ता, आशीर्वचनी पावे तृप्तता, तीच गत तुम्हा आम्हा समस्ता, बिकट रस्ता सोडावा। जोवरी बाह्य विषयांचे सेवन, शब्द श्रवण स्पर्श संवेदन, आमोदाघ्राणन बाह्यांग दर्शन, तवन विरोधन विषयार्था। झालिया वीण इंद्रिय निरोधन, स्वभाव प्रवृत्त परावर्तन, प्रत्यग रूपाचे अवलोकन, वा तद्बोधन अशक्य। आधी भावे सर्वैषणा विहीन, मग सद्गुरुसी अनन्य शरण, ऐसा जो दृढ श्रद्धा संपन्न, आत्मविज्ञान पात्रतो। श्रोत्रादि पंचज्ञानेन्द्रिये, त्यागिजे तील जैं स्वस्व विषये, मन संकल्प विकल्प स्वये, त्यागील निश्चये जे काळी। एवं प्रतिनिवृत्त जैं अंतर, बुद्धि ही सांडील निश्चय व्यापार, तेच ते परमगति साचार, निर्विकार ब्रह्मते। बुद्धि होईल निश्चय शून्य, चित्त ही जैं पावेल चैतन्य, तैंच तोच एक न तदन्य, आत्म्या ते धन्य जाणील। होता विषयापासून विन्मुख, होतील इंद्रिये आत्मोन्मुख, तेव्हाच प्रकटेल निज सुख, इतर सर्व असुखते। जे विषय विकार प्रच्छन्न, अतिसूक्ष्म दुर्दर्श आत्मज्ञान, परमानंद प्राप्तीचे साधन, अतिगहन आकळाया। हिरण्यगर्भपदापर्यंत इहा मूत्र विषयी विरक्त, तोच एक ब्रह्मपदाभिषिक्त, तो एक मुक्त जाणावा। चित्तास विषयापासून हळू हळू माघव ते फिरवून, आत्मरूपी स्थिर करून आत्मज्ञान जोडावे। इहा मूत्र फळ भोग विराग, हर्षशोकादि द्वंद्वत्याग, बुद्धिमंतासीच हा भोग, अध्यात्मयोग तो हाची। आधिदैवाध्यात्माधिभौतिकी निखिल वडवानल ज्वालादिकी संतप्त संसारार्णवोदकी कोण की सुखी असेल। तेणे भावया निज समुद्धरण भावे साई प्रसाद संपन्न करावे तच्चरित्रावलोकन श्रवण मनन सादरे। हे श्री साईनाथ चरित्र श्रोति सपुत्र मित्र कलत्र परिसता साधेल इह परत्र लीला विचित्र बाबांची। सभाग्य श्रद्धाळु श्रोते तेच या कथांसे परिसते परिसता अति हळुवार चित्ते शांतते येते शांतता। या कथा निस्यंद निर्झरे कर्मा कर्म लवण विरे श्रवण द्वारे नयनी शिरे रूप साजिरे साईंसे। चरित्र श्रवणे पातका ह्रास चरित्र श्रवणे काळावरी कास चरित्र श्रवणे परमोल्लास श्रोते निरायास पावती। श्रवणे शुद्ध अंतःकरण श्रवणे चुकेल जन्म मरण श्रवणे श्रोतया ब्रह्मपण केवल ब्रह्मार्पण कर्माने। ऐसा हा साई सेवा काम सेवका सदा करी निष्काम निज भक्ता श्री साई राम देईल आराम सर्वदा। भागशः या ग्रंथाचे वाचन अथवा श्रवण आणि परिशीलन मनन आणि निदिध्यासन करा अनुदिन श्रोते हो। आनंदो ब्रह्मेति व्यजनात हे तरी तैत्तिरीय श्रुति विख्यात तेच ते बाबा अनुवादत श्रुति निर्णीत भक्ताते। फिकीरन करावी यत्किंचित सदा असावे आनंद भरित चिंता न करावी आमरणांत उपदेश नित्य बाबांचा। असो ब्रह्मतत्व निर्धारण हे या अध्यायाचे धोरण की ही नौका भवतारण जाईल शरण साई सत्या। हितवचन वारंवार सांगावे करावा परोपकार बाबा तयाचा करूनी अनुकार तदनुसार प्रवर्तती। हे संयुक्तिक की अयुक्तिक हे मतभेद केवळ वैयक्तिक जेणे सामान्य जनतेसी तोख तोच की रोख ये ग्रंथी। हेच आहे येथे प्रयोजन बाबा जाणीत कार्य कारण जैसे तयाचे मनेप्सित जाण होश्यमाण ही तैसेच। गुरुमुखींच्या कथा ऐकाव्या अतर्क्य लीला अनुभवाव्या स्मरतील त्या संग्रही ठेवाव्या परिसवाव्या इतरांते। साईंचे हे चरित्र बरे श्रवण करिता अत्यादरे श्रोतिया वक्त्यांचे दैन्य हरे दुर्दिन ओसरे अवघ्यांचे। पाहोनी बाबांची अलौकिक लीला कोण अभागी चकित न झाला केवळ दर्शन मात्रेची निवाला लीन झाला पदकमली। विशद चरिते या साईंची प्रशस्त चित्ते ऐकावयाची संधी येता ऐसी सुखाची कोण फुकाची दवडील। पुत्र मित्र कलत्रावर्त काम क्रोधादि ग्राहयुक्त नाना रोग तिमिंगलोज्जृंभित उद्वेलित आशा कल्लोळी। वेळी उद्वेगाचा झटका येवो निजातो घटको घटका द्वंद्व माजूनी उडतो खटका परीन तटका तोडावे। स्वयेच जीवास करावा बोध की तूच आहेस ब्रह्मशुद्ध झालासी देहसंगे बद्ध नलिकापि नद्ध शुक जैसा। भुललासी केवळ मोहमाये तेणे विसरलासी निजसोये तुझा तूच सावध होये स्वरूपाये झडकरी। भ्रमामुळे वाढला भ्रम देहाभिमानादि संभ्रम मृगजल सम हे मी मम जाणून निर्मम होई का। या मी तूपणाचे प्रपंची गुंतावे का नीट विवंची सोड आवळले पाय पंची उड्डाणे उंची विहर की। मुक्त तेथे बद्धता असे बद्धते पाशी मुक्तता वसे परत होऊनिया उभयदशे शुद्ध स्ववशे राही बा। हे तो साक्षेपतेचे ज्ञान सुखवा दुःख सर्वाज्ञान दवडो निसंपादी विज्ञान ब्रह्मज्ञान पाशीच देही जोवर मीतूपणा तो न तू निजहिताचा देखणा तो टाक पाही आप आपणा कृपणपणा भिरकावी कुबेरा सम धनवंत भिक्षावृत्ती जरी विचरत तरी ते केवळ नष्टचरित विपरीतपण अज्ञानाने करावे नित्य सच्छास्त्र श्रवण विश्वासे पाळावे सद्गुरु वचन राहूनी सदा सावधान अनुसंधान राखावे पाहोनी जनते आचार पद्धती निजोद्धार मार्ग चोखाळती असंख्य जीव उद्धरती सहजगती त्यांचेनी कदा येईल ऐसी घटका घडेल भवपाशातुनी सुटका जया अहर्निशहा मनास चटका अवचट तटका तो सोडी साधवेल तो एकांत साधून संसार निस्सार ही गाठ बांधून अध्ययन आणि आत्मचिंतन यात चिरंतन असावे भक्तिश्रद्धान्वित मने शिष्ये पूर्ण विनय संपन्ने शरण साष्टांग गेलियाविणे ज्ञान केणे गुरु न दे सर्वस्वी गुरु शुश्रूषा करावी बंधमोक्ष वृत्ती विवरावी विद्या विद्यादि प्रश्नी धरावी गुरुरावी सफलता आत्मा कोण परात्मा कोण कोणान सांगावे गुरुवीण गुरुहीन येता शरण पूर्ण देतीन कणही ज्ञानाचा गुरुविना इतरे देता ज्ञाना संसार निवर्तकते होईना मोक्ष फलप्रद लवही असेना मना ठसेना कदापि तस्मात् गुरुविना ज्ञान नोहे विदित सकल विद्वाना हे ब्रह्मात्मैक्य विषयी सोये समर्थ पाय गुरुचे तेथे न करिता अनमान सांडोनी ताठा अभिमान होवोनी अखंड दंडायमान खालवा मान गुरुपदी दासानुदास मी तुमचा भरवसा एक तव पदांचा धरोनी पावलो म्हणावाचा धडा जीवाचा दृढ करा मग पहा चमत्कार तयाचा तो गुरुदयार्णव हेलावेसाचा निजशेजी तरंगाचा झेली वरचा वरी तो शिरी ठेवी अभयहस्त इडा पिडा करोनी उद्ध्वस्त जाळोनी पातकाचा राशी समस्त उदी मस्तकी फासी तो एवं ब्रह्मार्थिया ब्रह्मनिरूपण हे तो केवळ निमित्त जाण जीव शिवैक्यतेची खूण भक्ता संपूर्ण कथियेली आता महाराजांची एवढी अतुल प्रज्ञा विद्या गाढी असता थट्टेची काय प्रौढी काय आवडी विनोदी सहज शंका घेईल मन परी पाहता विचारून एकच आहे समाधान सावधान परिसिजे मुला बाळा सवे बोलता तयांच्या बोबड्या बोलात रमता प्रौढत्वाचा कथा वार्ता कधीही होतात काय की नसते प्रेम का तयावरी ते काय वर्णू शकेल वैखरी परी बोध प्रदान कुसरी विनोद मस्करी ही एक काय आहे रोगपोटी हे काय आहे बाळास दृष्टी मातेस पाजावी लागे गुटी जरी ते हट्टी पीना कधी आंजारून गोंजारून कधी नेत्र पिंजारून कधी चतुर्दश रत्न प्रयोजन कधी आलिंगन सप्रेम तीच होऊ लागता प्रौढ करावे वाटे तयांचे कोड परी बुद्धी तीव्र वा बोजड तैसाच निवाड ज्ञानाचा तीव्र बुद्धीचे तीव्र ग्रहण उपदेश ठरता नलगे क्षण तेच जडबुद्धीचे विलक्षण बहुतरक्षण सायास समर्थ साई ज्ञाननिधी जया भक्ताची जैसी बुद्धी आधी निर्धारून पात्रशुद्धी ज्ञान समृद्धी वितरत तयास पूर्ण अंतर्ज्ञान तयास आधीच सर्वांची जाण जयास जैसे योग्य साधन तयाचे नियमन तैसेच जैसा जयाचा अधिकार तयाचा आधीच करूनी विचार, योग्यायोग्यतेनुसार भक्तांचा भार बाबांना। तैसेच आम्ही दिसाया थोर, परीत्या सिद्ध साई समोर, खरेच आम्ही पोराहूनी पोर, विनोदी आतुर सर्वदा। विनोदाचे बाबा आगर, जे जे ठाई जयासी आदर, ते यथेष्ट पुरवूनी समग्र, राखीत अव्यग्र भक्तांस। सुबुद्धवा बुद्धिमंद, वाचिता प्रगटेल परमानंद, परिसता वाढेल श्रवण छंद, मनने स्वानंद संतुष्टी। आवर्तनी परमार्थ बोध, निदिध्यासनी महदाल्हाद, सौख्य उपजेल अखंड निर्बाध, ऐसी अगाध ही लीला। भाग्ये जेणे अनुभव येथिला, यत्किंचित ही असेल भोगिला, काया वाचा मने तो खिळिला, अतर्क्य लीला साईंची। हेमाड साई पायी शरण, विनोद मार्गे ज्ञान प्रदान, भक्त कल्याण एक प्रयोजन, निमित्त जाण ब्रह्मार्थिया। पुढील अध्याय याहूनी गोड, श्रवणार्थियांचे पुरेल कोड, माझी या जीवीची गुप्त होड, फोड फोडोनी पुरविली। मी जाईन माधवापाशी, बाबांचा निरोप देईन त्याशी, पावेन कैसा अनुग्रहाशी, साध्यंतेशी परिसाजी। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, ब्रह्मज्ञान कथनम नाम सप्तदशोध्याय संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज।